पहिले इतिहास अध्याय 3 आणि हेब्रोनात दाविदाच्या पुत्रांचा जन्म ते हे होते अहिनवाम इज्रेल करीन हिज पासून अमनोन हा ज्येष्ठ अबिगईल कर्मेल करीन हिचा पुत्र दानियल हा दुसरा गशूरचा राजा तलमय याची मुलगी माका हिचा पुत्र अपशालोम हा तिसरा पुत्र हग्गीतचा पुत्र अदोनिया हा चौथा अबिटलचा पुत्र शफाट्या हा पाचवा दाविदाची पत्नी एगला हिचा इथ्रम हा सहावा दाविदाच्या या सहा पुत्रांचा जन्म हेब्रोन येथे झाला. दाविदाने तेथे 7.5 वर्षे राज्य केले. यरुश्लेम येथे त्याने 33 वर्षे राज्य केले. अम्मीएलची कन्या बतशुवा हिच्यापासून दाविदाला यरुश्लेम शहरात 4 पुत्र झाले. शिमा शोबाब नाथान आणि शलमोन हे तिचे पुत्र. इतर 9 पुत्र इभार अलिशामा एलिफ्लेट नोगा नेफेग याफी अलिशामा एल्यादा एलिफ्लेट ही दाविदाची मुले होती. त्यामध्ये त्याच्या उपपत्नीपासून झालेल्या पुत्रांचा नावाचा उल्लेख केलेला नाही. तामार ही त्यांची बहीण होती. शलमोनाचा पुत्र रहबाम होता. रहबामाचा पुत्र अबिया होता. अबियाचा पुत्र आसा. आसाचा पुत्र यहोशाफाट. यहोशाफाटाचा पुत्र योराम. योरामाचा पुत्र अहजा होता. अहजाचा पुत्र योवाश होता. योवाशाचा पुत्र अमस्या होता. अमस्याचा पुत्र अजर्या होता. अजर्याचा पुत्र योथाम होता. योथामाचा पुत्र अहाज होता. अहाजाचा पुत्र हिचकिया. हिचकियाचा पुत्र मनश्शे. मनश्शेचा पुत्र अमोन होता. अमोनाचा पुत्र योशिया होता. योशियाचे पुत्र थोरला योहानान. दुसरा यहोयाकीम. तिसरा सिदकिया. चौथा शल्लूम. यहोयाकीमचे पुत्र यखन्या आणि त्याचा पुत्र सिदकिया होता. यखन्याला बाबिलोनमध्ये कैद केल्यानंतर त्यास झालेल्या मुलांची नावे शल्तियेल मल्किराम पदाया शेन्सर यकम्या होशामा व नदब्या. पदायाचे पुत्र जरुबाबेल शिमी. जरुबाबेलचे पुत्र मशुल्लाम आणि हनन्या. शलोमीत ही त्यांची बहीण होती. जरुबाबेलाला आणखीही 5 पुत्र होते. हशुबा ओहेल बरेख्या हसद्या युशब हेसेद ही ती होते. पलट्या हा हनन्याचा पुत्र आणि पलट्याचा पुत्र यशया. यशयाचा रफाया. रफायाचा अर्णान. अर्णानचा पुत्र ओबद्या. ओबद्याचा पुत्र शखन्या. शखन्याचे वंशज शमाया. शमायाचे 6 पुत्र शमाया हट्टूश इगाल बारिहा निरह्या आणि शाफाट. निरह्या याला 3 पुत्र एल्योवेने हिचकिया आणि अजरीकाम. एल्योवेनेला 7 पुत्र होते. त्यांची नावे होदव्या एल्याशिब पलाया अकूब योहानन दलाया अनानी.